दिवाळी सण आपल्यासाठी आनंद, भरभराट आणि यश घेऊन येतो. तुमच्या आयुष्यात दिवाळी सण काय घेऊन आलाय हेच तर विचारलं होतं. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे. दिवाळी हा भारतातला ऑलमोस्ट सगळ्यात मोठा सण मानला जातो आणि या दिवाळीला बऱ्याचशा गोष्टी आपण खरेदी करतो किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्या लाईफमध्ये येतात, नवीन नवीन गोष्टींचे मुहूर्त लागतात. सो हाच दिवाळी सण जो आहे तो तुमच्यासाठी काय घेऊन आलाय, नांदेडकरांसाठी कसा हा विशेष आहे?
हाय महक, हाउ आर यू?
मी अगदी मजेत आहे, काय म्हणतेस?
आता ऐकत होते मी, म्हटलं चला तुला फोन करावा, कारण ऑलमोस्ट मी तुझी रेग्युलर असेलच तुला कॉल करणारी.
येस, हॅपी दिवाळी तुला आणि तुझ्या घरच्यांना सुद्धा.
तुला पण खूप खूप हॅपी दिवाळी.
काय काय केलंय मग, काय विशेष घेऊन आली ही दिवाळी तुझ्यासाठी?
दिवाळी म्हणून नाही, दिवाळीचा एक दोन चार दिवस अगोदरच मी माझ्या आईला एक सुंदरसं गळ्यातलं बनवलंय. सो मला स्वतःच्या अस्व कमाईचं दिवाळीचं गिफ्ट दिला. सो बस तेवढं एक आहे नवीन दिवाळीला.
अच्छा, म्हणजे दिवाळी तुझ्याकडे ज्वेलरी घेऊन आली आणि आईच्या चेहऱ्यावरती एक स्माइल सुद्धा घेऊन आली.
एक्झॅक्टली एक्झॅक्टली.
व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी ब्युटिफुल. स्वतःसाठी काय घेतलंस तू?
कपडे, प्रचंड कपडे घेतले, एक 5-7 तरी पार्सल रोज येत आहेत घरी माझ्या.
वा वा, म्हणजे ऑनलाइन जो काही सेल सुरू आहे त्याचा तू अगदी पुरेपूर उपयोग करून घेतलाय.
20%, 30%, 70% ऑफ.
वा वा वा, तर एक दोन माझ्यासाठी पण मागवायचे असते की नाही मग?
अगदीच अगदीच, तुझी साईट सांगून ठेवशील मला पर्सनली, मी तुला मागून तुझ्या स्टुडिओला.
नक्कीच, थँक्यू सो मच. हा दिवाळी जो सण आहे ना तो प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी चांगलंच घेऊन येतो. तुमच्या आयुष्यात काय घेऊन आलाय हा दिवाळीचा सण मला नक्की सांगा. 9607007935 डायल करून. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.